नमस्कार, आकाशवाणी पणजे प्रादेशीक खबरां विभागापूर्वी कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. केरळांतल्या वायनाडांत पालसणां कोसळिल्ल्यान मरण आयिल्ल्यांचो आंकडो पावलो 135. व्हिएतनामचे प्रधानमंत्री फाम मिन चीन हे 3 दिसांच्या भारत दौऱ्या खातीर नवी दिल्लीत पावले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 2 आणि 3 ऑगस्टाक राष्ट्रपती भवनात आयोजित राज्यपालांच्या परिषदेचे अध्यक्षपद सांभाळटल्यो. भारतीय हवामान खात्यान फुडल्या कांय दिसांखातीर देशांत घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. पॅरीस ऑलिंपिक 2024 सर्तीत आयज 5व्या दिसा भारताचे बॉक्सर, तिरंदाज, बॅडमिंटन खेळगडे आणि नेमबाज आपापल्या सर्तींनी जातले वाटेकार. आणि भारत आणि श्रीलंका पंगडा मदीं काल जाल्ल्या 3र्या आणि निमण्या खेळात भारतान श्रीलंकेचेर सुपर ओव्हर वरवी जैत मेळयले. केरळांतल्या वायनाडांत काल सकाळी पालसणां कोसळिल्ल्यान मरण आयिल्ल्यांचो आंकडो आतां 135 पावला. हो आंकडो वाडपाची शक्यताय आसा. लष्कर, हवाई दळ आणि नौदळाच्या एकठ्या यत्नातल्यान जायत्या जणांक हातूंतल्यान सोडयल्यात. जखमी लोकांक भायर काडपा खातीर आयएफएफन चॉपर वापरले आणि तांकां हॉस्पिटलांत व्हेले. तशेंच हुंवारात व्हावन गेल्ल्या आदल्या पुलाच्या जाग्यार न्हंयचेर जातपुरता पूल बांदला. ह्या पुलाचो उपेग करून जायत्या जणांक सुरक्षीत सुवातेर व्हेला. मुंडक्कय गावातल्यान सुमार 150 जणांक सोडयले. वैजकी मदत दिली आणि सुरक्षीत सुवातेर व्हेले अशें लष्करान सांगला. हे कारवाये खातीर तैनात केल्ल्या 225 कर्मचाऱ्यां भायर तिरुवनंतपुरमात आनीक 140 कर्मचाऱ्यांक विमानातल्यान व्हरपा खातीर दवरल्यात. व्हिएतनामचे प्रधानमंत्री फाम मिन चीन हे 3 दिसांच्या भारत दौऱ्या खातीर नवी दिल्लीत पावले. तांच्या बरोबर खुपशे मंत्री, उपमंत्री आणि व्यापारी फुडाऱ्यांचो आसपाव आशिल्ल्या उंचेल्या पावण्यावेले शिष्टमंडळ आसा. व्हिएतनामचे प्रधानमंत्री चीन हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे कडेन द्विपक्षीय चर्चा करतले. तांच्या सन्मानार्थ खासा जेवणाचे आयोजन केला. प्रधानमंत्री चीन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनकड हांची भेट घेतले. विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हे व्हिएतनामच्या प्रधानमंत्र्यांची भेट घेतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 2 आणि 3 ऑगस्टाक राष्ट्रपती भवनात आयोजित राज्यपालांच्या परिषदेचे अध्यक्षपद सांभाळटल्यो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांच्या अध्यक्षतायेखाला जावपी ही राज्यपालांची पहिलीच परिषद असतली. या परिषदेक सगळ्या राज्यांचे राज्यपाल हाजीर असतले. तशेंच उपराष्ट्रपती, प्रधानमंत्र्यांसयत घर, कृषी आणि शेतकार कल्याण, शिक्षण, आदिवासी व्यवहार, माहिती आणि वितरावणी, पर्यावरण, रान आणि हवामान बदल, युवा व्यवहार आणि खेळां मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री, नीती आयोगाचे उपाध्यक्ष आणि मुखेल कार्यकारी अधिकारी, तशेंच प्रधानमंत्री कार्यालय, कॅबिनेट सचिवालय, घर मंत्रालय आणि हेर मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी लेगीत हाजीर असतले. आमच्या खबरकारान दिल्ल्या माहितीप्रमाण ह्या परिषदेत 3 फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी, उच्च शिक्षणातल्यो सुधारणा आणि विद्यापीठांची मान्यता आणि लक्ष केंद्रीत क्षेत्रांची उदरगत हांचो आसपाव आसा. प्रचार मोहिमांमधी राज्यपालांची भूमिका आणि राज्यातल्या वेगवेगळ्या केंद्रीय संस्थांमधलो बरो समन्वय यासयत हेर खुपशा महत्वाच्या मुद्द्यांचेर लेगीत ह्या वेळार चर्चा जावपाची शक्यताय आसा. देशाचो जीडीपी 8% वाढत असून तो दीस पैस ना जेव्हा भारत संसारिक पावण्यात 3री सगळ्यात अर्थव्यवस्था ठरतलो असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी म्हळा. नवी दिल्लीत जर्नी टुवर्ड्स विकसित भारत पोस्ट युनियन बजेट 2024-25 परिषदेच्या उक्तावण सत्रात उलयतना प्रधानमंत्र्यांनी म्हळे की महामारीचो फुडो करून भारतान नवी उंचाय गाठल्या. सरकार सगळ्या क्षेत्रांचेर लक्ष केंद्रीत करता. सरकार ज्या गतीन मुळाव्यो सुविधा उभारता ती अभूतपूर्व आसा अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले. भांडवली खर्चाक संसाधन गुंतवणुकीचे सगळ्यात चड उत्पादन माध्यम म्हणतात. 2004 वर्सा युपीए सरकाराच्या पहिल्या अर्थसंकल्पात भांडवली खर्च सुमार 90 कोटी रुपया आशिल्लो तो 2014 वर्सा वाढून 2 लाख कोटी रुपया झालो अशें मोदी हांणी हे वेळार सांगले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान आयकतात. रस्तो येरादारी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी काल इराणची राजधानी तेहरानात इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ मसूद पेजेशकियान हांच्या सोपुतविधी सुवाळ्याक हाजीर आशिल्ले. मंत्री गडकरी आणि राष्ट्राध्यक्ष पेजेशकियान हांणी पदभार स्विकारल्याविशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी दिल्ल्यो परबी हे वेळार तांकां भेटयल्यो. दोनी वटेन चाबहार बंदराच्या उदरगती खातीर सहकार्यासयत द्विपक्षीय संबंधांच्या स्थितीचे मूल्यांकन हे वेळार केले अशें विदेश वेव्हार मंत्रालयान जारी केल्ल्या निवेदनात म्हळां. चाबहार बंदर द्विपक्षीय आनी प्रादेशीक व्यापार घटमूट करपा खातीर योगदान दितले ह्या गजालीचेर दोनी वटेन भर दिलो. चाबहार बंदराक लागून भूंयगत अफगाणिस्तान आनी मध्य आशियातल्या देशांक प्रादेशीक आनी संवसारीक बाजारपेठेत प्रवेश मेळटलो अशें मंत्रालयान म्हळा. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी राष्ट्रीय अप्रेंटिसशीप आनी प्रशिक्षण येवजण 2.0 पोर्टल सुरू करून नवी दिल्लीत डीबीटी मोडावरवी अप्रेंटिसांक 100 कोटी रुपयांचे स्टायपंड दिले. हे अप्रेंटीस म्हायती तंत्रज्ञान उत्पादन ऑटोमोबाईल आनी हेर वेगवेगळ्या क्षेत्रांनी प्रशिक्षण घेतात. तरणाट्यांची कुशळटाय आनी रोजगार क्षमता हांचेर लक्ष केंद्रीत करून सरकारान हो उपक्रम सुरू केला. ह्या कार्यावळीत उलयतना मंत्री प्रधान हांणी सांगले, कुशळटायेतलो फरक भरून काडप, तरणाट्यांची आकांक्षा पुराय करप आनी तांकां फुडाराक तयार करप हो ह्या पोर्टलाचो मुखेल हेत आसा. अंदूच्या अर्थसंकल्पात लेगीत कुशळटाय आनी रोजगार वाडोवपाचेर व्हड भर दिला अशें तांणी सांगले. सगळ्या शिक्षणीक संस्था आनी उद्देगांनी पोर्टलात सामील जावचे अशें आवाहन मंत्री प्रधान हांणी केला. ह्या वेळार युजीसीचे अध्यक्ष प्राध्यापक एम जगदीश कुमार हांणी सरकाराच्या उपक्रमांची तोखणाय केली. हे पोर्टल ही काळाची गरज आसा जी तरणाट्यांक देशाचे वाडीक आदार दिवपाक मजत करतली अशें तांणी हे वेळार सांगले. भारतीय हवामान खात्यान फुडल्या कांय दिसां खातीर देशाच्या वायव्य ईशान्य अस्तन मध्य आनी दक्षिण वाठारात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. हवामान खात्यान सांगल्याप्रमाण आयज कर्नाटक आनी शेनवारा मेरेन मध्य महाराष्ट्रात व्हडा प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. देशभरात जायत्या वाठारांनी फुडले 4 दीस व्हड पावस पडटलो. दिल्लीत हवामान खात्यान आयज मोठो पावस जाल्यार फाल्यां सावन फुडले 5 दीस मध्यम प्रमाणात पावस पडपाचो अदमास उक्तायला. पॅरीस ऑलिंपिक 2024 सर्तीत आयज 5व्या दिसा भारताचे बॉक्सर, तिरंदाज, बॅडमिंटन खेळगडे आनी नेमबाज आपापल्या सर्तींनी वांटेकार जातले. टोकियोत काश्या पदक जैतिवंत बॉक्सर लॉलिना बोर्गोहेन नॉर्वेच्या सुन्नीवा हॉफस्टाड आड खेळटली. नेमबाज सर्तीत ऐश्वरी प्रताप सिंग तोमर दादल्यांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन पात्रता सर्तीत खेळटलो. बॅडमिंटनच्या दादल्यांच्या एकोड्या गटात एचएस प्रणय व्हिएतनामच्या डक फेट ले आड खेळटलो तर लक्ष्य सेनचो इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टी आड खेळ जातलो. बायलांच्या एकोड्या गटात पीव्ही सिंधू वायज एस्टोनियाच्या क्रिस्टीन क्युबा आड खेळटले. टेबल टेनिस सर्तीत बायलांच्या एकोड्या गटात राऊंड 32 फेरयेत श्रीजा अकुला सिंगापूरच्या चियान जेंग आड खेळटले. तिरंदाजी सर्तीत तरुणदीप राय दादल्यांच्या एलिमिनेशन राऊंडात आनी दिपिका कुमारी बायलांच्या एलिमिनेशन राऊंडात खेळटली. आतामेरेन भारतान 2 पदकां मेळल्यात आनी दोनी पदकां नेमबाजीतलीच आसात. मनुभाकर हिणे बायलांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात काश्या पदक मेळले. त्या उपरांत सरबजोत सिंग सयत मनुभाकर हिणे मिश्र सांघिक सर्तीत काश्या पदक जोडले. भारतान निमण्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळात श्रीलंकेचे जैत मेळून ह्या खेळामाळेत तिनूय खेळांनी जैत मेळून ही खेळामाळ आपल्या नावार केली. पहिले 2 खेळात जैत मेळिल्ल्या उपरांत काल भारत आनी श्रीलंकेचो 3रो खेळ पल्ले केले हांगा जालो. यजमान श्रीलंकेक ह्या खेळात बरी कामगिरी करपाची आस्त आशिल्ली. पहिली फलंदाजी करताना भारतान 9 विकेटी वगडावन 137 धावण्यो काढल्यो. 138 धावण्यांचे मोख श्रीलंका पंगडा मुखार आशिल्ले. एका मांड्यार बरो खेळ करपी श्रीलंका 8 विकेटी वगडावन 137 धावण्योच काढूंक पावलो आनी खेळ सुपर ओव्हरीत गेलो. सुपर ओव्हरीत श्रीलंकेन फकत 2 धावण्यो काढल्यो. कर्णधार सूर्यकुमार यादव हाणे पहिल्याच बॉलात 4 धावण्यो काढून 3 धावण्यांचे लक्ष साध्य केले. वॉशिंग्टन सुंदराक प्लेयर ऑफ द मॅच जाल्यार सूर्यकुमार यादवाक प्लेयर ऑफ द सिरीज जाहीर जालो. आता हे दोनी पंगड 3 एका दिसांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळात खेळटले. हे खेळ कोलंबोत जातले. या वन डे मालिकेत भारतीय पंगडाचे फुडारपण रोहित शर्मा करतलो. आनी आता खबरो सोपोवच्या पयली परतून एक फावट मुखेल खबरो. केरळातल्या वायनाडात फालसुणा कोसळिल्ल्यान मरण आयल्ल्यांचो आंकडो पावलो 135. व्हिएतनामचे प्रधानमंत्री फाम मिन चीन हे 3 दिसांच्या भारत दौऱ्या खातीर नवी दिल्लीत पावले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 2 आनी 3 ऑगस्टाक राष्ट्रपती भवनात आयोजित राज्यपालांच्या परिषदेचे अध्यक्षपद सांबाळटल्यो. भारतीय हवामान खात्यान फुडल्या कांय दिसां खातीर देशात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. पॅरीस ऑलिंपिक 2024 सर्तीत आयज 5व्या दिसा भारताचे बॉक्सर, तिरंदाज, बॅडमिंटन खेळगडे आनी नेमबाज आपापल्या सर्तींनी जातले वांटेकार. आनी भारत आनी श्रीलंका पंगडा मदीं काल जाल्ल्या 3र्या आनी निमण्या खेळात भारतान श्रीलंकेचेर सुपर ओव्हरवरवी जैत मेळयले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.